कॅमेरा ऍक्शन।
नमस्कार, मी प्रतीक्षा लोणकर, तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
अर्थात भेट म्हणा किंवा यु नो अनेक फिल्म साठी तुला अवॉर्ड मिळाले, पण नागेश कुकुनूर सोबत तुझं काय कनेक्शन आहे बाबा? कारण तू किती त्याच्या फिल्म केल्यात ग, आणि इकबाल म्हणा, डोर म्हणा, ह्या सगळ्याच उत्कृष्ट फिल्म्स मध्ये तू तुझी उत्कृष्ट ऍक्टिंगही दाखवलीस, सो हे काय इक्वेशन आहे?
भेट फिल्म माझी जी आहे ना, त्या फिल्मला के संजय म्हणून जुही चावला, विद्या बालनचा तो सेक्रेटरी, तर तो खूप मराठी आपलं काय काय बघतो, तर तो तेव्हा आला होता ती फिल्म बघायला, आणि तेव्हा त्याने जस्ट मला विचारलं की तुला काही करण्यात आहे का इंटरेस्ट हिंदीत किंवा काय वगैरे, तर मी म्हटलं हो निश्चित आहे, पण मला फक्त हिंदीत करायचं म्हणून कसंही रोल असं काही नाही, छान काहीतरी असेल तर कोणाला आवडणार नाही वगैरे। पण त्याच्यानंतर जेव्हा नागेश ही फिल्म करत होता, इकबाल जेव्हा त्यांनी करायला घेतली, त्यावेळी मला वाटतं त्याच्या कास्टिंगची जुळवाजुळव चालू होती, त्यावेळी तो एकदा म्हणाला होता के एस नागेशला की मला या रोलसाठी कोणीतरी माझ्याकडे आहे, पण त्यावेळी नागेशचं असं होतं जरा की नाही माझ्या डोक्यात कोणीतरी वेगळे, कारण त्यांनी काही नागेशने माझं काही पाहिलं नव्हतं, पण तिचा समहाव काहीतरी प्रॉब्लेम झाला, आणि अचानक 4-5 दिवस असताना त्याचा के एसला फोन आला की अरे तू कोण म्हणत होतास, तर मग तो म्हणाला हो एक मिनिट, मग त्यांनी मला फोन केला की अगं असं असं आहे, तर तिचा त्या नागेशची जी मेन असिस्टंट डिरेक्टर लाही म्हणून तिचा मला फोन आला, आणि ती मला म्हणाली की नागेश तुला फोन करेल, तुझं काही सीडी बीडी असेल तर जस्ट पाठवून ठेव, पण नागेश बेसिकली बोलेल तुझ्याशी फोनवरून, हैदराबादला होता तो। त्या नागेशची जी मेन असिस्टंट डिरेक्टर इलाही म्हणून तिचा मला फोन आला, आणि ती मला म्हणाली की नागेश तुला फोन करेल, तुझं काही सीडी बीडी असेल तर जस्ट पाठवून ठेव, पण नागेश बेसिकली बोलेल तुझ्याशी फोनवरून, हैदराबादला होता तो। त्याने फोन केला आणि की तुम्हाला म्हणे की आपण इकबालच्या म्हणजे जे कॅरेक्टर आहे आईचं, तर त्या स्क्रिप्ट मी तुला पाठवतो, त्या स्क्रिप्टमध्ये कुठेही मी आई असं लिहिलेलं नाही आहे, मी तिथे सईदा असं लिहिलेलं आहे, कारण मला ते टिपिकल आई असं कॅरेक्टर करायचंच नाही आहे, ती खूप स्ट्रॉंग आहे, मी तुला कास्ट करतोय म्हणजेच तू आहेस खंबीर हे मी गृहीत धरलंय, त्यामुळे त्याच्यासाठी तू वेगळं काही करू नकोस, तर मला हे बोलणं इतकं माझ्या ते लक्षात राहिलं ना की नाही आपल्याकडे फार टिपिकल पद्धतीने कॅरेक्टर सांगितलं जातं, तर त्यामुळे माझा नागेशशी पहिल्याच याच्यात खूप छान ट्युनिंग झालं, म्हणजे मला आठवतं की पहिले 2-3 दिवस सीन झाले त्या तोपर्यंत आमचं काही इतकं हे नव्हतं ट्युनिंग, पण एक मेजर सीन झाला नंतर 4th-5th दिवशी, आणि ज्याच्यामध्ये मी त्या नवऱ्याला सगळं समजवून सांगते की तू कसं जाणं आवश्यक आहे, तेव्हा सीन झाल्यावरती मग जे आमचं ट्युनिंग झालं आणि मग एकदम छान गट्टी जमते म्हणतात तसं एकदम, आणि मग नंतर डोरच्या वेळी पण त्यांनी अगदी आठवणीने मला सांगितलं की माझा हा रोल छोटा आहे पण मला असं वाटतं तू केलास तर मला आवडेल, म्हटलं तुला वाटतंय ना मी केला, आणि अक्षरशः तो छोटे रोल असले तरी त्याला खूप छान माहिती आहे की कॅरेक्टर हा कुठे कुठे त्याला प्लेसमेंट असावी आणि कसं त्याला प्रोजेक्ट करावं, त्यामुळे त्याच्यावर काम करताना निश्चितपणे एक वेगळी मजा येते।
एक छोटासा रॅपिड फायर राऊंड मी तुझ्यासोबत खेळतीये प्रत्यक्षात, लवकर उत्तर देशील कारण तुला बसला उशीर होतोय। ओके, एक घटना जी तू विसरू शकत नाही,
म्हणजे ह्याचं डिसिजन म्हणजे 10th-11th मेरिटला आल्यानंतरही हे करणं आर्ट्स घेणं हे मी आयुष्यात मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे, ते मी कधी नाही विसरू शकत।
पहिला विमान प्रवास कुठे केला होतास?
मुंबई ते औरंगाबाद केला होता।
इंडस्ट्रीतले 3 बेस्ट फ्रेंड्स
म्हणजे जिगीशातल्या ग्रुप मधले, म्हणजे माझा नवरा नंतर चंदू आणि श्रुजा म्हणून पण माझी चांगली मैत्रीण श्रुजा प्रभू देसाई।
1 पर्सन यू मिस अ लॉट?
आता रिसेंटली माझा ड्रायव्हर गेला जो माझ्या बरोबर 16 वर्ष होता, हमीद त्याचं नाव, आणि तो म्हणजे अगदी माझा आमचा घरचाच मेंबर होता, त्यामुळे तो खूप म्हणजे वेगवेगळ्या वेळी तो मिस केला जातो माझ्या लक्षात आलं, म्हणजे माझी मुलगी पण त्याची अनेकदा आठवण काढते, मी आणि प्रशांत अनेकदा काढतो, म्हणजे अनेक गावांना आम्ही त्याला बरोबर घेऊन गेलोय, अनेक ठिकाणी घेऊन गेलोय, आणि त्यामुळे बाकीचे लोक सुद्धा त्याच्याबद्दल विचारतात, त्यामुळे त्याला आम्ही डेफिनेटली खूप मिस करतो।
सुधा की सईदा?
सई सुधा।
तुझी फॅन मोमेंट कुठली होती?
एक तर म्हणजे ती फॅन मोमेंट म्हणजे मला म्हणजे ते थोडंसं वियर्ड होतं पण मला समजत नाही ते काय, पण मी असंच म्हणजे जसं मी म्हटलं ना की पैठणला आम्ही ह्याच्यात जायचो सुट्टी मध्ये, तर तसं दामिनी झालं नुकतंच रिलीज झालं, आणि त्याच्यानंतर आम्ही आजीला भेटायला मी पैठणला गेले, आणि तिथे मला समोर कोणीतरी बघितलं, इतका माणसांचा असा एक जत्थाच्या जत्था येतो ना घरी, असे सगळेजण आले आणि क्षणा म्हणजे असं क्षणात पूर्ण घर भरून जाताना तसे आले. आणि त्यातला एक माणूस मला आठवतो की त्यांनी डायरेक्ट असं गळ्यातलं एवढं मोठं लॉकेट असतं ना ते आणलं आणि त्यांनी धातूंवरती नाव लिहिण्याचं जे मशीन असतं ना ते घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या गळ्यात मी हे लॉकेट घालतो आणि त्याच्यावर तुम्ही तुमची सही करा. तर म्हटलं नाही, हे मी नाही करू शकत. वियर्ड पण वाटलं, पण मला असं लक्षात आलं की फॅन खरंच काही विचार करू शकतात आणि काही क्रेझी थिंग्स ते करू शकतात हे जाणवलं तिथे. म्हणजे
अँड वन थिंग यू लाईक अबाउट टुडेज इंटरव्ह्यू,
श्रुती आणि कॅन्डिड चॅट होता. म्हणजे मला असं वाटलं की खूप मोकळेपणा होता त्याच्यामध्ये, असं काही असं पोझिंग किंवा असं काहीतरी क्राफ्टेड इंटरव्ह्यू वाटला नाही मला तो.
थँक्यू सो मच प्रतीक्षा ताई, खरं तर तुझी बाहेर सगळे लोक प्रतीक्षा करतात म्हणून तुला सोडते, नाही तर मला अजिबात इच्छा नाही आहे तुला सोडायची. बट फॉर नाव थँक्यू सो मच वन्स अगेन.
मला पण खूप खूप मजा आली आणि इनफॅक्ट मी वाट बघेन दुसऱ्या पार्टची, मलाही आवडेल यायला आणि बोलायला.
93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.